सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर 1:10 का टाइम। मैं हूं अकी आपके साथ रेड एफएम का बैचलर शो पर। और भाई व्हाट्सएप पे ना एक वीडियो सॉन्ग वायरल हो रहा है। वो वीडियो सॉन्ग है श्रावण महीने का। जी हां, आप सबको पता है श्रावण महीना चल रहा है। ये गाना जो वायरल हो रहा है, मुझे लगा यार ये आपको सुनाना चाहिए।
श्रावण का महीना लोक खात नाही मटण, जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात वरण।
तांबडा पांढरा नाही खेकड्याची नांगी, रोज रोज खावी लागणार चेपू आणि वांगी।
नॉनव्हेज खाणार कसले श्रावण उभा समोर, जो खाणार चोरून त्याच्या पोटात दुखणार,
जो खाणार चोरून त्याच्या पोटात दुखणार। कळलं का? चोरून खाण्याच्या आधी नक्की विचार करा। 93.5 रेड एफ एम वर माझं नाव आकी आणि तुम्ही ऐकत आहात रेड एफ एम चा बॅचलर शो। बजाते रहो।